सविता च म इन्द्रस्य मे सरस्वती च म इन्द्रस्य मे उषा च म इन्द्रस्य मे बृहस्पतिश्च म इन्द्रस्य मे मित्रश्च म इन्द्रस्य मे वरुणश्च म इन्द्रस्य मे त्वष्टा च म इन्द्रस्य मे धाता च म इन्द्रस्य मे विष्णुश्च म इन्द्रस्य मे शिरौ च म इन्द्रस्य मे मरुतश्च म इन्द्रस्य मे विश्वे च मे देवा इन्द्रस्य मे पृथिवी च म इन्द्रस्य मेऽन्तरिक्षम् च म इन्द्रस्य मे द्यौश्च म इन्द्रस्य मे दिशश्च म इन्द्रस्य मे मूर्धा च म इन्द्रस्य मे प्रजापतिश्च म इन्द्रस्य मे अवंशिश्च मे रश्मिश्च मे दाम्यश्च मेऽधिपतिश्च म उपावंशिश्च मेऽन्तर्यामश्च म इन्द्रवायवश्च मे मैत्रा वरुणश्च म अश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्ती च म आग्रयणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च म ऋतुग्रहाश्च मेति ग्राह्याश्च म इन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्वतीयाश्च मे माहेन्द्रश्च म आदित्यश्च मे सावित्र्यश्च मे सारस्वतश्च मे औष्णश्च मे पात्नीवतश्च मे हारियो जनश्च मे
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त श्री कुठे काका आपल्याला आज सांगणार आहेत.
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज शनिवार दिनांक 4 जानेवारी 1992 माया अपार्टमेंट संध्याकाळचे केंद्र श्रीमद दासबोध नित्यभाटातील संसार म्हणजे सवयीची स्वार नाही मरणास उधार मापी लागले शरीर घडीने घडी या ओळीवर निरूपण करताना सद्भक्त सौभाग्यवती माधुरी देशपांडे म्हणतायत. जन्म मृत्यूवर आपली सत्ता चालत नाही. आत्मस्वरूप जाणून जगले तर मरणाची भीती राहत नाही असे संत सांगतात. संत नेहमी स्वरूपामध्येच असतात देहधारी असले तरी. या निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत. माधुरीने गोड सांगितलंय. कोणीही संत केवळ देहधारी नसतो. तो देहधारी असला तरी देहातीच असतो. म्हणून भगवंत म्हणतात त्याप्रमाणे अवजानंती माम मूढा मानुषीन तनु आसितम. संतांना देहधारी समजणे हे अज्ञान आहे. असो कोणाचाही अंतकाळ कधी येईल हे सांगता येत नाही. पण त्यासाठी नेहमी तयार असले पाहिजे. कालिदासाचं वचन आहे मरणम प्रकृती शरीरिनाम जीवितम उच्यते बुधही. मृत्यू कधीही येऊ शकतो. मापी लागले शरीर घडीने घडी हे ध्यानात ठेवून तडक साधनेला लागावे. साधकांना साधनेसाठी प्रेरणा देणारे हे केंद्र आहे. म्हणून साधकांनी नेहमी केंद्राच्या वेळेत उपस्थित राहिले पाहिजे. स्वामींच्या उपस्थिती येथे यायचे व स्वामी नसल्यास केंद्रात यायचे नाही हे बरोबर नाही, यामुळे आपली हानी होते. कार्यामध्ये स्वामी आहेत आणि कार्यही स्वामीच आहेत. जग सारवणी परवते असे नव्हे, त्या संघटनेची स्वामी कुठे असो कार्य इथे आहे. स्वामी नसले तरीही आम्ही हे कार्य जिद्दीने करू असा आत्मविश्वास आणि जिद्द साधकामध्ये पाहिजे. स्वामी म्हणजे त्यांचे कार्य, म्हणून स्वामी नसताना देखील इथे गर्दी व्हायला पाहिजे. स्वामी देहाने कोणीही नाही, त्यांच्या कार्याने ते आहेत. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे आत्माराम दासबोध हे माझे स्वरूप शुद्ध, त्याप्रमाणे केंद्र व केंद्रातील कार्य म्हणजे स्वामी हे ध्यानात ठेवावे. या कार्यामुळेच तुमचे व महाराष्ट्राचे कल्याण होईल हेही ध्यानात ठेवावे आणि या कार्यात सद्गुरु सेवा म्हणून सहभागी व्हावे. तेवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजींनी समारोप केला. पुढील केंद्र शनिवार दिनांक 11 जानेवारी 1992 माया अपार्टमेंट संध्याकाळचे केंद्र श्रीमद दासबोध नित्यपाठातील कर्मयोगी सकळ मिळाली एके स्थळी जन्मास आली ते तुवा आपुली मानिली कैसी रे पडत मूर्खा या ओळीवरील सद्भक्त श्री प्रकाश दीक्षित यांचे निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतात. या ओळीद्वारे समर्थ डायरेक्ट आपल्यालाच पडत मूर्ख म्हणतात. कोणाला? तर कर्मयोगी एकत्र आलेल्या कुटुंबियात ममत्वाने गुंतलेल्यांना. नवजन्माला येऊन ही आत्मज्ञान प्राप्तीसाठी जे प्रयत्न करीत नाहीत त्यांना समर्थ खडक मूर्ख म्हणतात. उपजेते नाशे नाशेदे पुनरती दिसे याप्रमाणे किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित असे तुकोबाही विचारतात मोठ्या कळवळाने. सारे संत येण्याची जन्मे येण्याची काळे संसारी होई जे निराळे असे सांगत जन्म नाही रे अनेक तुका म्हणे ह्याची भाग हे आपण जाणून घेतले पाहिजे. आयुष्यातील प्रत्येक क्षण ईश्वर प्राप्ती प्रत्यर्थच वापरला पाहिजे. त्याच्या आड आपले मन आणि इच्छा येतात. काही माणसांना नाही नाही त्या इच्छा असतात. अशा अदृष्टी इच्छामध्ये कल्पना करीत रमायची सवयच असते. आपण लक्षात येत झालो तर नाही म्हणार, कारण हा काही काम धंदाच करीत नाही. अशालाच समर्थ म्हणतात करंटा पडवणी उताना करी नाना कल्पना. आम्हाला लहानपणी एक कविता होती इफ आय वेअर अ किंग मनात यायची अशक्य आहे. तसंच मी जर ज्ञानेश्वर झालो तर आहा लोक माझ्या पाया पडतील. पण तू होणारच नाहीस कधी, कारण ज्याला लोकांनी पाया पडावा अशी इच्छा आहे तो ज्ञानेश्वर होईलच कसा. ज्ञानेश्वर किती आलीत आणि अमानित्वात वागत होते. त्यांची सर त्याला कधीच येणार नाही. हा कायम अज्ञानेश्वरच राहील. मुळात एक भगवंतच सत आहे. अशी बुद्धी होण्यासाठी व ती कायम टिकण्यासाठी नियमित साधना हवी, मग कोणतीही इच्छा राहत नाही असो. तेवढे बोलून हरिहरी म्हणत स्वामींनी बोलणे संपवले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 15 जानेवारी 1992 मकर संक्रांतीचा गोड दिवस श्रीमद दासबोध नित्यपाठातील जो संसार दुःखे दुखवला त्रिविध ताते पुरला तोचे अधिकारी झाला परमार्थ विषयी मानिला प्रपंची आनंद केला परमार्थी विनोद भ्रांत मूढ मतिमंद लोधला कामी या ओव्यावरील सद्भक्त श्री विजय कुलकर्णी यांचे निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत. खरोखरच संसार हा भ्रांतीरूप दुःखरूप आहे क्षणभंगुरही आहे याची खात्री पटल्यावर सुखरूप काय आहे याचा शोध सुरू होतो. संसार संघर्षमय आहे हा एक विचार आणि संसार हे आत्मा आहे तो मी आहे हा दुसरा विचार. या दुसऱ्या विचाराकडे म्हणजे सत्स्वरूपाकडे ज्याची दृष्टी सारखी असते तो सुखी असतो. हा दुसरा विचार सोहमचा एक सद्गुरु सांगतात. तयापरी श्री गुरु करीती जय अंगीकारू तय होऊनी ठाके संसारू मोक्षमय आगवा. प्रत्येक पदार्थाने बघितला की त्याला आत्म्याचाच आविष्कार होतो. सगळे भोग दुःखरूप असताना सुद्धा तो आत्मरूप असल्यामुळे सुखरूपच राहतो व्यापक झाल्यामुळे. यो वै भूमा तत्सुखम. तो आत्मा सुखरूप आहे, म्हणून संसारात राहूनही रोज आनंद भोगायचा तो आनंद रूप असणाऱ्या परमात्म्याचा. आणि कसे राहायचे तर अहंकाराचे दंडुणी सकर कामना सांडुणी विचरे विश्व होऊनी विश्वा माझी मूर्खे मूर्खा मूर्खामध्ये मूर्ख होऊन आपला आनंद खंडू देत नाही. आनंदात राहण्यासाठी काही सांडारे नरगे काही मांडारे नरगे जिथे तुम्ही आहात तिथेच आणि ज्या स्थितीत आहात त्या स्थितीत तुम्हाला आनंद मिळविता आला पाहिजे. देह तरी वरिचिरीकडे आपुल्या परी हिंडे परी बैसकान मोडे मानसींची अशा स्थितीत एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजी बोलणे संपवले. पुढचा प्रसंग माझ्या वैयक्तिक भेटीचा आहे. सद्भक्त श्री चोबे काकांचा मला बुधवारी रात्री फोन आला. स्वामीजींनी उद्या तुम्हाला सकाळी 9 वाजता बोलावले. कशाकरता विचारले तर त्यांचं एक काम आहे ते तुम्हाला उद्या सांगतीलच असे म्हणाल. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी गेलो असता स्वामीजी म्हणाले तुम्ही गव्हर्नमेंट गॅझेटेड ऑफिसर असल्याचे चोबे काका करून मला कळाले म्हणून तुम्हाला बोलावले. माझी काही युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया युटीआय मध्ये गुंतवणूक केलेली सर्टिफिकेट आहेत ती आता मुदत संपून मॅच्युअर झालेली आहेत त्यासाठी त्यावरील रक्कम मिळाल्याबाबत सह्या करून द्यायच्या आहेत. मला आता उजव्या हाताने सह्या करता येत नाही तेव्हा डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी केली तरी चालेल असे त्या ऑफिसमधून कळाले. परंतु त्या निशाणी अंगठ्याची मुद्रा कोणीतरी तुम्हाला ओळखणाऱ्या गव्हर्नमेंट गॅरेजच्या ऑफिसरने अटेस्टेशन करणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला बोलावले. त्यावर मी तत्काळ तसे करण्याची तयारी दर्शविली पण त्यासाठी मला माझा ऑफिशियल उद्याचा शिक्का व पॅड ऑफिसमधून आणावे लागेल असे सांगितले. त्यावर उद्या सकाळी 9 वाजता जमेल असे त्यांनी विचारतात मी तात्काळ हो म्हटले. नमस्कार करून प्रसाद घेऊन परतलो आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ठीक 9 वाजता सकाळी शिक्का व पॅड घेऊन गेलो. डॉक्टर सुषमाताईंनी दार उघडले. मी इथे स्वामीजींच्या खोलीत गेलो. स्वामीजी कॉटवर बसले. या म्हणाले शिक्का आणलात ना. मी हो म्हणून प्रथम नमस्कार केला. कॉट शेजारील छोट्या टेबलवर सर्टिफिकेट काढून ठेवली होती त्यावरील पोहोच पावतीचा भागही वरच उलगडून ठेवला होता तो पाहून मी स्वामींच्या डाव्या हाताचा अंगठा पॅडवर फिरून तो सर्टिफिकेटवर योग्य जागी उमटविला व प्रथम मी एक छोटासा स्पंज ओला करून नेला होता त्याने स्वामींच्या अंगठ्यावरील शाई पुसून स्वच्छ केला तेव्हा भुवया उंचावून वा हे बरं केलं आता अंगठा धुण्याची गरज नाही म्हणाले. नंतर त्या सर्टिफिकेटवरील अंगठ्याच्या मुद्रेखाली श्री माधव विष्णू वाकडे यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी असे देऊन त्याखाली माझी स्वाक्षरी करून नाव लिहिले माझ्या ऑफिशियल उद्याचा शिक्का उमटविला व दिनांक लिहिला ते स्वामीजींना दाखवून टेबलवरील फाईलमध्ये ठेवून दिली व पुन्हा एकदा नमस्कार करायला लागू तेव्हा मला गैरवर मिळाले. हलक्या हाताने स्वामीजी थोपटत होते. आजपर्यंतच्या गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये मी हजारो कागदपत्रावर सह्या केल्या पण आजची स्वाक्षरी खऱ्या अर्थाने सार्थकी लागली तसे मी स्वामीजींना म्हटले त्यावर ज्ञानोबाकडे बोट दाखवीत ही त्यांची इच्छा समजावी असे सांगून त्यांच्याजवळ ठेवलेली साखरेची प्रसाद थोडी त्यांनी आपल्या कपाळी लावून मला दिली ती स्वीकारून मी बाहेर पडताना पुन्हा हात जोडून नमस्कार केला त्यावर त्यांनी हरी हरी म्हणत हात उंचावून आशीर्वाद दिला. त्यावेळी त्यांची करुणामय प्रसन्न मुद्रा आणि उंचावलेला हात इत्यादीचे स्मरण करीत मी घरी परतलो. हरी ओम.
आज आपल्याला एक प्रकारे अभिनव असा लाभ होणार आहे. आपण टीव्हीवरून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या अंगावरच्या ज्या खुणा आहेत त्या खुणा पुजारी अथवा बडवे यांच्याकडून वर्णन केल्या जातात त्या कदाचित कधी पाहिल्या ऐकल्या असतील. पंढरीच्या पांडुरंगासारखाच हुबेहूब मूर्ती असलेला असा आणि आपली अशी श्रद्धा आहे की तोच पांडुरंग तेच चैतन्य चैतन्य रूपाने याही मूर्तीत विलसत आहे. त्या पांडुरंगाच्या अंग खुणा त्याप्रमाणेच हाही पांडुरंग आहे. आपल्या अभिजितनी हा जेव्हा केला तेव्हा त्या खुणांचा संपूर्ण अभ्यास करून ही मूर्ती बनवलेली आहे. आणि आपलं भाग्य असं की पंढरीनाथांच्या शेजारी तासनतास उभं राहून सेवा करणारे जे पुजारी बडवे त्यांच्यापैकी काही जण आपल्याकडे येतात. आपल्या पंढरपूरच्या आनंद यात्रेच्या वेळेला ज्या मुकुंद पुजाऱ्यांची आपल्याला खूप मदत झाली, मदत झाली हे शब्द देखील त्यांना तितके आवडणार नाहीत कारण ते आपल्यातला एक भाग होऊन राहिलेले आहेत. साधक आहेत, साधना करतात आणि पंढरीनाथांच्या शेजारीही उभे राहण्याचं भाग्य त्यांना मिळतं. ते सद्भक्त मुकुंद पुजारी आज पंढरीनाथांची त्या तऱ्हेने त्या मूर्तीच्या तऱ्हेने ओळख आपल्याला सांगणार आहेत. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपण सगळ्यांनी तिकडे तोंड करून बसायला हरकत नाही. आपल्याला ते त्या स्टुलावर चढून माहिती सांगतील. आपली रांगेची आणि ओळीची शिस्त मोडून आपण आपल्याला शक्य असेल तसं ते पाहण्याच्या दृष्टीने थोडं पुढे मागं जरी झाला तरी चालेल. खुर्चीवर बसलेली मंडळी भाग्यवान आहेत, त्यांना ते सगळं थेट दिसेल. मग बसणारच आहे ते बघ. जशी शक्य तशी गर्दी करा. हे पंढरपूर आहे, आता हे पुण्यातलं ध्यान मंदिर नाहीये.
स्वामीजींच्या आज्ञेने आणि कृपेने थोडस मनोगत व्यक्त करतोय स्वामीजी आपल्या परवानगीने. 5 वर्षापूर्वी हा मुकुंदाच राहिलेला नव्हता. कोणत्या तरी एका वेगळ्याच विश्वात गेलो होतो, काहीही कळत नव्हतं, काही वळत नव्हतं. मनुष्य एका प्राणी आहे ह्या सर्व भावना विसरून गेलो तर त्या अवस्थेतून स्वामीजींनी मला पूर्ण बाहेर काढलं. प्रथमतः मी त्यांचा कायम सदुणी आहे. आता त्यांच्याच आज्ञेने पुढचे कार्य मी चालू ठेवलेले आहे. पंढरपुरात ज्यावेळेस महापूजा व्यतिरिक्त हे चिन्ह कधी बघायला मिळत नाहीत आणि आता जवळजवळ 2 वर्ष महापूजा बंद झाल्यात आणि कधी चालू होतील का नाही तेही शंका आहे. खूप दिवसाची इच्छा होती की चिन्ह खूप दिवस झाले सांगितलेले नाहीत. काल आले स्वामीजी म्हणले की मुकुंद असा असं चिन्ह तुला सांगायचं, एकदम गैवरून आलं होतं. असो, पंढरपुरात महापूजा झाल्यानंतर स्वयंभू मूर्ती असताना ज्या पद्धतीनं चिन्ह सांगितले जातात त्याच पद्धतीनं सांगतो. भक्त कुंडलिकाने दिलेली ही वीट आहे, भक्त कुंडलिकाने दिलेली ही वीट आहे, विटेवरती देव उभे आहेत. मुक्तिकेशी दासी नावाची एक स्त्री होती, मुक्तिकेशी दासी नावाची एक स्त्री होती, तिला स्वतःच्या रूपाचा फार गर्व झालेला होता, तिला स्वतःच्या रूपाचा फार गर्व झालेला होता. तिचं गर्वहरण करण्यासाठी, तिचं गर्वहरण करण्यासाठी देवानं तिच्यापेक्षाही नाजूक रूप घेतलेलं होतं. ज्यावेळेस ती देवाच्या दर्शनाला आली होती आणि दर्शन घेतेवेळी पायावरती बोट टेकवले तर ते बोट रुतलेली ही जागा आहे. कृष्णावतारामध्ये गोकुळामध्ये गुरु राखायची ही काठी आहे, कृष्णावतारामध्ये गोकुळामध्ये गुरु राखायची ही काठी आहे, पायामध्ये तोडे आहेत, पायामध्ये तोडे आहेत. हा पितांबराचा सोगा आहे, हा पितांबराचा सोगा आहे. कमरेला वासनी वेलाचा करदोडा आहे, कमरेला वासनी वेलाचा करदोडा आहे. डाव्या हातामध्ये शंख आहे, डाव्या हातामध्ये शंख आहे, उजव्या हातामध्ये कमलपुष्प आहे, उजव्या हातामध्ये कमलपुष्प आहे. नाभिस्थान, नाभिस्थान ज्या ठिकाणाहून ब्रह्मदेवांचा जन्म झाला ते हे ठिकाण आहे, ज्या ठिकाणाहून ब्रह्मदेवांचा जन्म झाला ते हे ठिकाण आहे. अर्धांगिनी रुक्मिणीस बसायला दिलेली ही जागा आहे, अर्धांगिनी रुक्मिणीस बसायला दिलेली ही जागा आहे. दंडामध्ये बाजू बंद आहेत, दंडामध्ये बाजू बंद आहेत. श्रीवत्स लांछन, श्रीवत्स लांछन भृगु ऋषीने मारलेली लाच, भृगु ऋषीने मारलेली लाच परमेश्वरानं अभिमानानं आपल्या छातीवर मिळवलेली आहे. गळ्यामध्ये कौस्तुभ मणी आहे, गळ्यामध्ये कौस्तुभ मणी आहे. कानामध्ये मकराकार कुंडल आहेत, कानामध्ये मकराकार कुंडल आहेत. हरिहराची भेट, हरिहराची भेट. मस्तकी महादेव आहे, मस्तकी महादेव आहे. पुंडली गवर्देव
देवाला वस्त्र नेसवताना तुम्ही कधी पाहिले? बघून घ्या.
विठोबा निघाले.
नेणु ब्रह्मा मार्ग चुकले,
नेणु ब्रह्मा मार्ग चुकले,
नेणु ब्रह्मा मार्ग चुकले,
नेणु ब्रह्मा मार्ग चुकले.
उघडे पंढरपुरासी आले,
पंढरपुरासी आले,
भक्ते पुंडलिके देखियले,
भक्ते पुंडलिके देखियले.
उभे केले विटे वरी, तोहा विठोबा निधान,
तोहा
विठोबा
निधान,
तोहा विठोबा निधान,
तोहा विठोबा निधान.
जाचे ब्रह्मादि का ध्यान,
जाचे ब्रह्मादि का ध्यान,
जाची पाऊले समान,
जाची पाऊले समान.
विटवारी शोभती तोहा विठोबा निधान,
तोहा विठोबा निधान,
तोहा विठोबा निधान,
तोहा विठोबा.
रूप पाहता तरी डोळस,
रूप पाहता तरी डोळस,
सुंदर पाहता गोपवेश,
सुंदर पाहता गोपवेश,
महिमा वर्णिता महेशु,
महिमा वर्णिता महेशु.
जेणे मस्तकी वंदियला तोहा विठोबा निधान,
तोहा विठोबा निधान,
तोहा विठोबा निधान,
तोहा विठोबा निधान.
भक्ति देखो नीला चावला,
भक्ति देखो नीला चावला,
जाऊ निधी उभा केला,
जाऊ निधी उभा केला,
भक्ति देखो नीला चावला,
भक्ति देखो नीला चावला,
जाऊ निधी उभा केला, निवृत्ति दास म्हणे विठला,
निवृत्ति दास म्हणे विठला,
जन्मो जन्मी नावी संभे तोहा विठोबा निधान,
तोहा विठोबा निधान,
तोहा विठोबा निधान
तो हा विठोबा निधान
तो हा विठोबा निधान
विठोबा निधान हरी हरी अर्के या विटेवरी जाची पाऊले समान तोची एक दानशूर दाता
सेवितो हा रस वाटितो अनिका सेवितो हा रस
वाटितो अनिका
ग्यारे होऊन करण भरे घ्यारे होऊन कारण भरे
घ्यारे होऊन कारण भरे घ्यारे होऊन कारण भरे
विटेवरी जांची पाऊले समान
विटेवरी जांची पावुले समान
तोची एक दानशूर दाता तोची एक दानशूर दाता
तोची एक दानशूर दाता तोची एक दानशूर दाता
मनाचे संकल्प पावविन सिद्धी
मनाचे संकल्प पाविल सिद्धी
जरी राहे बुद्धियाचे पायी जरी राहे बुद्धियाचे पायी
जरी राहे बुद्धियाचे पायी जरी राहे बुद्धियाचे पायी
विटेवरी जांची पाऊले समान
विटेवरी जांची पाऊले समान
तोची एक दानशूर दाता तोची एक दानशूर दाता
तोची एक दानशूर दाता तोची एक दानशूर दाता
तुका म्हणे मज नाडिले निरोपा
तुका म्हणे मज धाडिले निरोपा
तुका म्हणे मज धाडिले निरोपा
म्हणे मज धाडिले निरोपा
मार्ग हा सोपा सुखरूप मार्ग हा सोपा सुखरूप
मार्ग हा सोपा सुखरूप मार्ग हा सोपा सुखरूप
विटेवरी जांची पाऊले समान
विटेवरी जांची पाऊले समान
तोची एक दानशूर दाता तुची एक दानशूर दाता
तोची एक दानशूर दाता
तोची एक दानशूर दाता तोची एक दानशूर दाता
तोची एक दानशूर दाता तोची एक दानशूर दाता एक प्रश्न आहे. आपल्या सत्संगात एकदा आपण म्हणालात की आपल्या शरीर प्रकृतीला झेपेल एवढे ध्यान झाले की आपोआपच ध्यान विसर्जित करून उठावेसे वाटते. जास्ती बसण्याचा प्रयत्न केला तरी बसावेसे वाटत नाही. कदाचित शब्द इकडे तिकडे झाले असल्यास क्षमस्व असं कंसात लिहिलंय. ते केवळ माझ्या करता आहे. तर मग एखाद्याला पण शब्द इकडे तिकडे झालेले नाहीयेत, तर मग एखाद्याला रोज बसतो आहे त्यापेक्षा जास्त ध्यान करण्याची इच्छा असली तरी त्याच्याकडून जास्त ध्यान होणार नाही. ह्यातून ध्यानाची वेळ वाढवायची असल्यास काय उपाय करावा? का तसेच नेटाने बसून राहायचे, का दिवसात 2-3 वेळा ध्यानास बसावे असा प्रश्न आहे. मी अशा संदर्भात हे म्हणालेलो होतो की ध्यानात मिळणारं जे सुख आहे अथवा शांतीचा प्रत्यय आहे तो एकदा गाठला, त्या प्रत्ययापर्यंत आलो की साधक त्यानंतर जास्त वेळ ध्यानाला बसू शकत नाही. साधारणपणाने ध्यानाच्या शेवटी शेवटी अशी स्थिती येते की सुरुवातीला बरीच खटपट केलेली असते पण शेवटी शेवटी ध्यान जमायला लागतं. अगदी उठायच्या वेळेला ध्यान जमायला लागतं ही सगळ्यांचीच अडचण आहे. हे ध्यानाचं जमणं जर सुरुवातीपासून झालं तर आपण जर तास दीड तास बसणार असू तर 1.5 तास आपलं उत्तम ध्यान होईल, मात्र ते शेवटच्या 5-10 मिनिटात होतं. सुरुवातीला केलेला जो प्रयत्न असतो त्या प्रयत्नामुळे शेवटी ते जमतं. शेवटच्या 5-10 मिनिटांमध्ये खूप चांगलं ध्यान व्हायला सुरुवात होते आणि त्यावेळेला अपरिहार्यपणाने उठावंसही वाटतं. साधक ध्यान विसर्जित करतो आणि उठतो, तो जास्त बसू शकत नाही, तो उठतो. त्याला असं वाटतं की जे मिळवायचं ते मिळवलं, याच्यापेक्षा जास्त मिळवता येणार नाही. एवढंच नव्हे तर याच्यापेक्षा जास्त मिळवण्याची त्याची कुवत नसते. तिथपर्यंत तो पोचतो ज्याला त्या स्थितीतली त्याची ऑप्टिमम अशी जी क्षमता आहे ती त्यांनी गाठलेली असते आणि तेव्हा तो ध्यान विसर्जित करतो. कोणी सांगत नाही ध्यान विसर्जित कर म्हणून, आतल्याच प्रेरणेने आतल्याच स्फुरणाने तो ध्यान थांबवतो आणि ध्यान थांबून उठल्यावर त्याला असं वाटतं की इतकं चांगलं ध्यान लागलेलं होतं पण आपली क्षमता संपली बहुतेक, याच्यापेक्षा जास्त आपण बसू शकत नव्हतो. हेच ध्यान जर 15 मिनिटं आधी सुरुवात झाली असती तर निदान 25-30 मिनिटं तरी मिळाली असती. अशा प्रश्नाला उत्तर देताना मी असं म्हणालेलो होतो की ध्यान पेलण्याची देखील क्षमता असते साधकाची, की जी क्षमता रामकृष्णांची निराळी, स्वरूपानंदांची निराळी, स्वामीजींची निराळी आणि आत्ता तुम्ही आहात त्या क्षमतेत तुमची निराळी, ही क्षमता वाढू शकते. पण आपल्या क्षमतेप्रमाणे आपल्याला झेपेल इतपत आपण सुख मिळवलं की त्या ध्यानातून ध्यान विसर्जित करून आपण उठतो, ही क्षमता मात्र रोज बसूनच वाढते. प्रश्न असा पडतो की जेव्हा ध्यान चांगलं व्हायला लागतं तेव्हाच उठतो, तर त्याच्या पुढे जास्त का बसता येत नाही असा प्रश्न होता. आणि माझं उत्तर असं होतं की त्याच्या पुढे तुम्हाला बसण्याची गरज नाहीये. तुम्हाला शेवटच्या 10 मिनिटात चांगलं ध्यान लागतं तर तो कालावधी अजून 5 मिनिटं अलीकडे येणार आहे. शेवटच्या 15 मिनिटात तुम्हाला चांगलं ध्यान लागेल, तीही क्षमता वाढली की शेवटच्या 20 मिनिटात चांगलं ध्यान व्हायला सुरुवात होणार आहे. त्याच्याकरता 1.5 तासाच्या पुढे 5-10 मिनिटं बसायला पाहिजे असं होणार नाही. तुम्ही जे ध्यानाला बसता त्या चौकटीतच आत आत तुम्हाला ती वेळ मिळायला सुरुवात होईल, ही एक गोष्ट. आणि दुसरी अशी की तुम्हाला उठावं असं वाटल्यानंतर, अगदी आता ध्यान विसर्जित करावं असं वाटलं, त्याच्यानंतर पुढे तुम्ही 5 मिनिटं मात्र बसू शकता. तो तुम्ही दिलेला ताण असेल, पण हा ताण थोडा द्यावा. पाच सात मिनिटं तुम्ही अशी उठण्याची प्रेरणा झाल्यानंतर देखील बसू शकता, पण परत बसल्यानंतर मात्र तुम्हाला ते ध्यान मिळेलच याची शाश्वती नाही. तुम्ही जिथं स्पर्श करून आलेले असाल ते ध्यान परत मिळेल याची शाश्वती नाही. मात्र तुम्ही पाच सात मिनिटं तुम्ही ताणू शकता बैठक वाढवण्यासाठी. म्हणून कदाचित असंही होऊन जाईल की त्या 5-7 मिनिटांमध्ये उत्तम ध्यानाचं एक छोटं आवर्तन घडून जाईल आणि मग तुम्ही उठाल, असंही होणं शक्य आहे. परत त्या बिंदूला स्पर्श करून तुम्ही खाली याल आणि तुम्ही उठू शकाल. त्यांचा प्रश्न असा आहे की जर असं होणार असेल तर मग दीर्घ बसणं हे शक्यच नाही, कारण आमच्या क्षमतेप्रमाणे आम्ही बसलो, आमच्या क्षमतेप्रमाणे आम्हाला झेपेल सोसवेल इतकं आम्ही मिळवलं, आता अपरिहार्यपणाने आम्हाला उठायला लागणार, मग दीर्घ बैठक आम्ही करणार कशी? तासाच्या ऐवजी 2 तास बसायचं आहे, मग ती शक्यता संपली. तासांनी आम्हाला उठावंसच वाटत असेल आणि अपरिहार्यपणाने आम्ही उठणारच, अशा वेळेला मग दीर्घ बैठक कशी करायची? संकल्प करून करायची. ज्या दिवशी तुम्हाला दीर्घ बैठक करायची आहे त्या दिवशी तुम्ही 2 तास झाले तरी किंवा 3 तास तुम्हाला बैठक, त्याच्याशिवाय मी उठणार नाही असा संकल्प करावा, अथवा गजर लावावा, अथवा घरातल्या कोणाला तरी तुम्हाला हलवायला सांगावं, ध्यानातून जाग करायला सांगावं, किंवा वेळ संपली याची सूचना द्यायला सांगावी आणि तुम्ही बसावं. मात्र तुम्ही बसल्यानंतर तुमच्या सवयीप्रमाणे किंवा सरावाप्रमाणे 2 गोष्टी होऊ शकतात. एक म्हणजे 1.5 तास बसणारे असाल तर 1.5 तासांनी तुम्ही तिथपर्यंत याल, उठावंसं वाटेल पण तुम्ही संकल्पानुसार उठणार नाही. तुम्हाला माहित असेल की आपल्याला उठायची जरी प्रेरणा झाली तरी आज उठायचं नाहीये, गजर झाल्याशिवाय उठायचं नाहीये, हे तुम्हाला माहिती आहे, म्हणून तुम्ही बसून राहाल. मग मात्र तुमच्या असं लक्षात येईल की चांगलं ध्यान होणं एकदम बंद झालं. तुमची जी नेहमीची सवय आहे त्याच्यापेक्षा जेव्हा तुम्ही ताणाल तेव्हा उत्तम ध्यान होत नाहीये असं तुमच्या लक्षात येईल, आणि असा बराच वेळ जाईल. इतका की मध्ये चांगलं ध्यान झालं तेव्हा उठलो असतो तर बरं झालं असतं, कारण ही व्यग्रता घेऊन आपण उठणार असा भाव तुमच्या मनात येण्याची शक्यता आहे. पण जर तुम्ही तसंच ताणून बसलात तर परत एकदा ती गोष्ट घडायला सुरुवात होते आणि मग मात्र ती लवकर लवकर घडते दीर्घ बैठकीत. आणि मग तुम्ही ज्याप्रमाणे संकल्प केला असेल त्याप्रमाणे, संकल्पाप्रमाणे उठू शकत असाल तर, अथवा गजराप्रमाणे, अथवा तुमच्या घरातल्या कोणा व्यक्तीनी वेळेची जाणीव करून दिल्यावर मग तुम्ही उठाल. मात्र बळजबरी ही रोज नसावी. कधीतरी 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा दीर्घ बैठक देखील जरूर करावी. जसं तुम्ही तासभर बसत असाल तर 2 तासाची बैठक करावी, पण त्यावेळेला मग ध्यानाची क्वालिटी आणि त्याच्याकडे जेव्हा ध्यान तुमचं डिस्टर्ब होईल, चांगलं ध्यान होऊन तरी तुम्हाला बसायचं आहे आणि अशा परिस्थितीत ध्यान तुमचं चांगलं होत नाहीये, तर तुम्ही समजून असाल की बैठक वाढवायची म्हणून तुम्ही बसला, हे समजून उमजून तुम्ही कराल. आणि त्याही ध्यानाच्या बैठकीत असं होऊ शकतं की तुम्हाला परत परत चांगल्या ध्यानाचा अनुभव देखील येतोय. तर अशा रीतीने नेटाने बसून राहणं हे क्वचित मधून अधून असं मात्र करायला काही हरकत नाही. पण मी जे म्हटलं की 5 मिनिटं ताणायचं, तर हा खूप चांगला मार्ग. तुमचं ध्यान झालं, तुमची उठायची वेळ झाली, तुम्हाला मिळायचं ते समाधान मिळालं, पण तरी देखील 5 मिनिटं तुम्ही बळजबरीनी बसलात. पुढं 5 मिनिटं थोडस ताणलत, यामुळे तुमची बैठक वाढू शकते. 5-5 मिनिटांनी बैठक वाढू शकते. नवीन अनुग्रह घेतलेल्याला मी सांगतो की 15 मिनिटापासून सुरुवात करा आणि महिन्यागणिक 5 मिनिटं वाढवा. असं केल्यामुळे वर्षभरात तुम्ही सहज 1-1.5 तास ध्यानाला बसू शकाल. कारण ध्यान ही अशी गोष्ट नाहीये, तो एक प्रकारचा जर ध्यानातून उठावं अशी प्रेरणा झाली तर मनावर येणारा असह्य बोजा आहे, असह्य ताण आहे. कारण एका बाजूला तुम्हाला उठावं असं वाटतं आहे आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही उठत नाही आहात. तर हा प्रयोग जपून केलेला चांगला असंही मी वाचलेलं आहे. तिसरा डोळा काय, थर्ड आय, द थर्ड आय म्हणून त्याचं भाषांतर मी वाचलं एका लामाचं चरित्र. त्यांना त्या तिबेटमधल्या आश्रमात नेऊन सोपवल्यानंतर शिक्षणाकरता वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी त्याला असं सांगण्यात आलं की सूर्योदय झालेला आहे, तुझी साधनेची वेळ सुरू झाली. साधना काय करायची हे सांगितलेलं नव्हतं, डोळे मिटून बसायचं हीच तुझी साधना. काहीही झालं तरी डोळे उघडायचे नाहीत आम्ही सांगेपर्यंत. आणि ही परीक्षा आहे. त्याच्या वडिलांनी त्याला असं सांगितलं की आपल्या कुळात असं कधी झालेलं नाहीये की परीक्षेतून नापास होऊन कोणी घरी आलं, असं आतापर्यंत आपल्या कुळात कधी झालेलं नाहीये. तूही तुला जमलं नाही म्हणून परत आलास तर तुला या घराचे दरवाजे उघडे नाहीयेत. ज्या ज्या परीक्षा असतील त्या त्या परीक्षा देऊन आतापर्यंत आपल्या कुळातले पुरुष उत्तीर्णच झालेले आहेत आणि ते लामा झालेले आहेत त्यांच्यापैकी काही, आणि तू लामा होणार आहेस. याच्याकरता म्हणून तुला तिथलं जीवनच स्वीकारायचं आहे. आता घरातलं जीवन तुझं संपलं, लाड संपले. अशा रीतीने मागचे दोर कापले गेलेले होते. वय वर्ष 8 किंवा 10 होत. आणि जेव्हा असं सांगितलं, सकाळी 6 वाजता त्याने डोळे मिटले आणि त्याची पहिलीच बैठक 18 तासाची त्यांनी केली. काही झालं तरी डोळे उघडायचे नाही तेवढं लक्षात ठेव. तू बसून राहायचंस, तू झोपायचं नाहीस, तुला झोप लागता कामा नाहीये. आणि तू साधनेत काही मिळवाय, तुला साधना माहीतच नाहीये. डोळे मिटून बसणं हीच साधना. त्या पाठशाळेतली मुलं इकडून तिकडं जात होती, भूक लागली, भुकेच्या वेळेला आठवण झाली खाण्याची. घरचं सुखासीन जीवन सोडून आलेला पहिल्याच दिवशी तो स्वादिष्ट वास येतो आहे, पण हा डोळे मिटून बसलेला आहे. आणि मग ती परीक्षा झाल्यावर त्यांनी त्याला असं सांगितलं की रोज 12 तास डोळे मिटून बसणं हीच प्राथमिक साधना तुझ्या करता आहे, ध्यानाची प्रक्रिया नाही. तू फक्त डोळे मिटून बसायचं, एवढं तुला जमलं की मग पुढचं शिकू. असं समजू नका की साधना देखील खूप कठोर कधी कधी असतात. ज्यांची जीवन तशी घडवायची आहेत त्यांच्याकरता तशा प्रकारच्या साधना तिथं शिकवल्या जातात किंवा करून घेतल्या जातात. आपण साधे लोक आहोत, आपल्याला काही लांबा व्हायचं नाही. स्वामीजी म्हणायचे की तुला फार मोठी साधना करायला, तुला काय तुकाराम महाराज व्हायचे जगाला उपदेश करण्यासाठी का ज्ञानेश्वर महाराज व्हायचे? 1.5 तास ध्यान पुरे असं स्वामीजी सांगायचे. रामकृष्ण म्हणायचे की दुसऱ्याला मारायचं असेल तर तलवार घेऊन बाहेर पडायला पाहिजे, तो बरा स्वतःला मारून देईल, तो तुला प्रतिकार करेल, त्यामुळे तुझ्या हातात तलवारच पाहिजे. पण स्वतःला मारायला तलवारीची काय गरज, एक सुई सुद्धा पुरते, इथं टोचून घेतली की काम संपलं, थोडी साधना पुरते. म्हणून फार साधनेची गोष्ट, साधना देखील व्यसनासारखी गोष्ट अशी करण्याची काही गरज नाही. कधीतरी दीर्घ बैठक असावी, महिन्या दोन महिन्यातून एक दीर्घ बैठक असावी आणि रोजची बैठक पुरेशी असावी. ध्यान किती वेळ करावं याच्यावर उत्तर देताना ज्ञानेश्वर महाराज ध्याता आपणची परी, ध्यान रूप वृत्ती माझारी, ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यान रूढी गा. 15 मिनिटं करावं का 22.5 मिनिटं करावं का 1/2 तास, 1 तास, 1.5 तास, 3 तास असं सांगत नाहीत. जो ध्याता आहे तो मी ध्येय स्वरूप होणार आहे या वृत्तीला स्वीकारून, या वृत्तीचा अवलंब करून, ध्यान रूप वृत्ती माझारी, ध्यानाच्या सहाय्याने मी ध्येयाशी तदाकार होईन अशा वृत्तीचा अवलंब करून जेव्हा ध्येयाशी एकरूप होतो, ध्याता ध्यान आणि ध्येय एक होतात, तोपर्यंत करण्याची कृती म्हणजे ध्यान. 15 मिनिटं का 20 मिनिटं का तास का 1.5 तास असं नाही. जर ही गोष्ट तुमची 1/2 तासात होत असेल तरी ठीक आहे, पण साधारण असं दिसतं की अगदी थोड्या वेळात काही होत नाही, मन बाहेरच असतं. सुरुवातीच्या 1/2 तासात मन जवळपास बहिर्मुख असतं, बाहेरच असतं, ते आत येतच नाही. मनाचा सहज स्वभाव तसा नाही. पुढच्या 1/2 तासात मन काही बाहेर आणि काही आत असं असतं. आत यायला सुरुवात होते पण काही बाहेर आणि काही आत असं असतं. आणि शेवटच्या 1/2 तासात मन आत राहण्याचं प्रमाण जास्त आणि बाहेर जाण्याचं प्रमाण कमी असं घडतं. आणि शेवटच्या 10-15 मिनिटांमध्ये मन बऱ्याच अंशी आत आणि थोडस बाहेर, आणि शेवटच्या 5-7 मिनिटात मन पूर्ण आत, बाहेर जातच नाही. बाहेर जाणं विसरलेलं असतं आणि आत देखील आत्म्याशी तदाकारता प्राप्त झालेली असते, मन नाहीस झालेलं असतं. आणि हे जेव्हा घडतं तेव्हा तुम्ही सुखाने उठता, सुख प्राप्त झाल्याने मुळे उठता. आणि ते सुख असं असतं की ते अजून सेवन करावं असं वाटत राहतं. म्हणून ध्यानातून उठलेला साधकाला चुटपुट लागते की जर थोडा आधी जास्त वेळ बसलो असतो तर याचा जास्त अनुभव आला असता, असं त्याला स्वाभाविक रीतीने वाटतं. पण सुख मिळाल्यामुळं उठतो, आपल्या स्वतःच्या सुखाची ओळख पटली की उठतो. ध्यान हे आपल्या स्वतःच्या सुखाशी तदाकार होणं, असं झालं की त्याच्यानंतर ध्यानाचा मतलबच संपतो. ज्या कारणाकरता ध्यान करायला बसलेला असतो ते कारणच सिद्ध होतं म्हणून उठतो. मग त्याच्या मनात विचार उठतो की हे जरा जास्त वेळ मिळालं असतं तर बरं झालं असतं, पण तसं सहसा मिळत नाही. जेव्हा मिळतं तेव्हा मग तुम्हाला जगताचं भानच राहत नाही, त्याला ट्रान्स असं म्हणतात, उन्मनी स्थिती असं म्हणतात. त्या स्थितीमध्ये उठायची वेळ झाली तरी उठू शकत नाही असं होतं. पण नेहमी नेहमी अनुभवाला येणारी ही गोष्ट नाही, त्याच्याही पुढं उन्मनी अवस्थेमध्ये देखील अतिशय उत्तम किंवा आत्म्याशी, आत्मभावाशी संबंधित असे विचार थोडे बहुत आणि मधून अधून निस्तरंगता, निर्विचारता आणि तदाकारता परमात्म्याशी अशी होत असते. तदाकारतेचे क्षण कमी असतात पण तो कितीतरी आतच असतो. पण ज्या वेळेला निर्विकल्पाचा अनुभव येतो त्याला, तेव्हा मात्र बाह्य जगताचं संपूर्ण विसर, बाह्य संज्ञा शून्य तुमच्या कपाळावर माशी बसली तर असं वाटतं बाहेर कुठेतरी काहीतरी फार दूर स्पर्श होतोय किंवा कधी कधी तुम्हाला लक्षातच येत नाही. एरवी कपाळावर माशी बसल्याबरोबर तुम्ही झटकून टाकाल. इतक्या बाह्य संज्ञा हरपलेल्या असतात किंवा क्षीण झालेल्या असतात असं घडतं. पण अशा प्रकारची निर्विकल्प समाधी स्थिती ही एखाद्या संताच्या जीवनात देखील दोन चार वेळेला, कारण त्याची तितकी आवश्यकता नसते. आवश्यकता असते की क्षण क्षण त्या परमात्म बोधाचा प्रत्यय ध्यानामध्ये घेतल्यानंतर क्षण क्षण निर्विकल्प दीर्घ स्थिती फार क्वचित वेळेला अनुभवायला येणारी गोष्ट. पण त्या क्षण क्षण निर्विकल्प स्थितीचा किंवा परमात्म्याशी तदाकारतेचा आलेला अनुभव हा तुम्हाला ध्यानातून उठल्यानंतर आपण देह मन बुद्धी नाही, आपण आपलं ते स्वरूप आहे सच्चिदानंद हा निश्चय पक्का करण्यामध्ये मदत करत. प्रत्येक स्पर्श परमात्म्याशी जीवाचा होणारा आणि जीव परमात्म स्वरूप झाला ही भावना मन बदलवते. मनावर बुद्धीवर चित्तावर अंतःकरणावर एक परिणाम होतो आणि मन बुद्धी चित्त अंतःकरण हे निश्चयाने भरून जात. म्हणून समर्थांनी म्हटलंय साधकासी संदेह वृत्ती पुढे होतसे निवृत्ती. पुढे याचा अर्थ रोज क्षण क्षण प्रचिती घेतल्यामुळं ही संदेह वृत्ती पूर्ण नाहीशी होते आणि मग साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चय चळेना ऐसा झाला, या नाव सिद्ध अशी सिद्ध दशा त्याला प्राप्त होते. तो वस्तू होतो, तो ब्रह्मता पावतो, तो ब्रह्माशी ब्रह्मस्वरूपाशी एकरूप आपण अशा भावनेमध्ये अशा बोधामध्ये किंवा अशा निश्चयामध्ये चालत बोलत असताना राहू शकतो आणि आपल्याला हे मिळवायचंय. ध्यान आपण या गोष्टी करता करतो आहोत की असं राहिल्यामुळं कर्म करत असताना अहंकार निर्माण होत नाही, कर्म न करण्याचा अहंकार नाही, फळाकडे दृष्टी नाही, फळ देह मन बुद्धीला, मी नेहमीचाच सच्चिदानंद, मला कर्मामुळे सुख किंवा दुःख अशी माझी स्थिती नाही, अशा प्रकारचा शाश्वततेचा बोध मिळवण्यासाठी म्हणून ध्यान ही साधन आहे. असं असल्यामुळं या ध्यानाचा नंतर होणारा जो उपयोग आहे जीवन जगण्यासाठी तोही महत्वाचा आहे. या तारतम्याने साधकाचं जीवन गेलं पाहिजे. असं असल्यामुळं दीर्घ बैठकी कराव्यात करू नये असं नाही, उलट कराव्यातच. आम्ही स्वामीजींच्या घरी ध्यानाला जायचो तर दुकान विकल्यानंतर स्वामीजी एक दोन एक महिन्यांनी एकदा आम्हाला सांगायचे की उद्या 3 तास बसण्याच्या तयारीने या आणि 3 तास स्वामीजींबरोबर आम्ही बसायचो असं मला आठवत. 1981 साली त्यांनी दुकान विकलं आणि 84 साली 85 साली माया अपार्टमेंट झालं. तर त्या मधल्या 3-4 वर्षांमध्ये ते मधून अधून जास्त ध्यानाच्या मी जास्त बसणार आहे उद्या तर तुम्ही माझ्याबरोबर तसं बसण्यासाठी म्हणून या असं म्हणायचंय. पण एकदा असं झालं की मी रजा घेतली 5 दिवस आणि चोभेकाकांच्या ब्लॉकवर गेलो, जमलं नाही. 2 दिवसांनी असं वाटायला लागलं की ध्यानातून उठल्यावर परत थोड्या वेळाने ध्यान, अरे बापरे असं व्हायला लागलं. मी तो प्रयत्न सोडून दिला आणि मग परत एकदा नीट सरसावून आपल्याला म्हणून 2 दिवसाची रजा घेतली. ते सगळं स्वामीजींनी पाहिलं आणि मग तेही झाल्यावर दुकानात नमस्काराला मी जेव्हा गेलो तेव्हा स्वामीजी म्हणाले की ध्यान हे ध्यानाकरता नाहीये, व्यसनासारखं नको व्हायला. असे 2-2 दिवस ध्यानाला बसण्याची काही गरज नाहीये. कधीतरी 3 तास बैठक एवढी पुरे आहे. ध्यान व्यवहारात कसं उतरेल हे पाहायला पाहिजे. त्यामुळे ध्यानात होणारं हे जे सुख आहे हे सुख त्या चौकटीच्या मर्यादेमध्ये अलीकडं मिळायला सुरुवात होते आणि कधीतरी थोडं दीर्घ बसायला काही हरकत नाही. यालाच एक उपप्रश्न होता पण आपली वेळ संपली, पुढच्या वेळेला आपण घेऊया. हरिओम तत्सत. मुकुंदा, आज तुझ्यामुळे इथं तू हे सगळं वर्णन करून सांगितल्यामुळे अति पावित्र्य निर्माण झालं. एकदा तर मला असं वाटत होतं की प्रश्न उत्तर असं करण्यापेक्षा पंढरीनाथांवरचे अभंगच एका पाठावर आपण करू. संतांचे शब्द, तुझी सेवा करीन मनोभावे हो, माझे मन हे गोविंदी रंगले हो, नवसिये माझे नवसिये हो, पंढरीचे दैवत विठ्ठले वो. रमून जाव. तुझी आण वाहीन गा देवराया. पण या दोन अभंगांनंतर देखील उत्तम काम झालं म्हणून म्हटलं एखादा आपण आता प्रश्न घेऊया. अशा रीतीने आजचा हा सत्संगाचा कार्यक्रम संपन्न झाला. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.